चीनीमंडी.com पॉडकास्ट। शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। खरीप हंगामामध्ये बी बियाणे यांचा तुटवडा पडू देऊ नका, बोगस बियाणांच्या प्रकारात कडक शिक्षा होईल हे पहा। तसेच कोणत्याही परिस्थितीत विशेषतः राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक कर्ज मिळवण्यासाठी बँकेच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहोचवा। शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं। कृषी खरीप हंगाम कामाचा आढावा व बी बियाणे, खत, कीटकनाशके, पीक कर्ज वाटप, कापूस, तूर व धान खरेदी याबाबत मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला। यावेळी ते बोलत होते। यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील आदी सहभागी झाले होते। यावेळी मुख्य सचिव अजय मेहता, सचिव कृषी एकनाथ डवले, प्रधान सचिव सहकार आभा शुक्ला, प्रधान सचिव पणन अनुप कुमार, सचिव अन्न व नागरी पुरवठा संजय खंदारे, व्यवस्थापकीय संचालक कापूस उत्पादक महासंघ नवीन सोना, आयुक्त कृषी सुहास दिवसे, व्यवस्थापकीय संचालक महाबीज आदी उपस्थित होते। यावेळी माहिती देण्यात आली की खरीप हंगामासाठी 43.50 लाख मेट्रिक टन इतकी मागणी केंद्राकडे नोंदवली होती, त्यापैकी 40 लाख मेट्रिक टन पुरवठ्यास मंजुरी आली आहे। याशिवाय 50,000 मेट्रिक टन युरियाचा संरक्षित साठा करण्यात येत आहे। खते व बी बियाणे बांधावर पुरवण्यासाठी 47,090 शेतकरी गट तयार करण्यात आले असून 1,55,755 मेट्रिक टन खत, 86,126 मेट्रिक टन बियाणे, 1,80,481 कापूस बियाणे पाकिटे बांधावर देण्यात आलेली आहेत। 5,27,483 शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे। यावेळी बोलत असताना कृषी मंत्री दादा भुसे तसेच सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की पीक कर्ज वाटायला अधिकाधिक गती देण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या असून बँकांच्या संपर्कात अधिकारी आहेत। यावेळी प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून 46% तर राष्ट्रीयकृत बँकांकडून 60% पीक कर्ज वाटप झाल्याची माहिती दिली। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी 6,250 कोटी तर राष्ट्रीयकृत बँकांनी 2,300 कोटी रुपये पीक कर्ज वाटप केल्याचे त्या म्हणाल्या। बँकांच्या प्रत्येक शाखापर्यंत शासनाच्या 22 मेचा शासन निर्णय पोहोचवणे सुरू असून शेतकऱ्यांना पीक कर्जात अडथळा येऊ नये अशा सूचनाही दिल्याचे त्या म्हणाल्या। निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि रायगड येथे 4,650 हेक्टर जमीन आणि 18,000 हेक्टर फळ पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली।